जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् बोलो नंद के लाल की जय। अपन मागच्या वेळेला पाहिलं की उद्धव गोकुळामध्ये नंदांना गोपांना आणि गोपींना भगवंतांचा संदेश देण्यासाठी म्हणून गेला आणि गोपींना नमस्कार करत तो परत आला। तो म्हणायला लागला की या वृंदावनामध्ये एखादं झुडूप वेल किंवा वनस्पती झालो तरी देखील मी माझं भाग्य समजेन, कारण त्यामुळे तरी या ब्रजांगणांची चरणधूळ मला सेवन करायला मिळेल। गोपी नंद आणि यशोदा यांची अनुमती घेऊन उद्धव परत मथुरेमध्ये येऊन पोचले आणि त्यांनी ब्रजवासियांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली, त्यांचं क्षेम त्यांना सांगितलं। शुकाचार्य म्हणतात की सर्वांचे आत्मा आणि सर्व साक्षी असे भगवान, त्यांना भेटण्यासाठी म्हणून व्याकुळ झालेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी म्हणून तिच्या घरी गेले। मथुरेमध्ये प्रथम दिवशी कुब्जेची भेट झालेली होती आणि कुब्जेला तिचं कुबड दूर करून तिला भगवंतांनी सौंदर्य प्रदान केलेलं होतं। आणि तेव्हा तुझ्या घरी मी निश्चित येईन असंही तिला सांगितलेलं होतं। कुब्जा ही कंसाची दासी होती आणि श्रीकृष्णांची भक्त बनलेली होती। कुब्जेचं घर बहुमोल सामग्रीनी भरलेलं असं होतं. ठिकठिकाणी मोत्यांच्या झालरी पताका चांदवे लावलेले होते. धुपाचा सुगंध सर्व ठिकाणी दरवळत होता, दिवे प्रकाशत होते. फुलांचे हार सुगंधी द्रव्य जागोजागी ठेवलेली होती. भगवंत आपल्या घरी आलेले पाहून कुब्जा लगबगिनी आपल्या आसनावरून उठून उभी राहिली. आपल्या सख्यांसह पुढे होऊन तिने भगवंतांना उत्तम आसन देऊन त्यांची पूजा केली. कुब्जेचे भाव भगवंतांविषयीच्या दास्य भक्तीने भरून गेलेले होते.
भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. वाणी में तनिक मिठास नहीं पर विनय सुनाने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. प्रभु का चरणामृत लेने को है पास मेरे कोई पात्र नहीं. प्रभु का चरणामृत लेने को है पास मेरे कोई पात्र नहीं. आँखों के दोनों प्यालों में कुछ भीख मांगने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. तुमसे लेकर क्या भेंट धरूँ भगवान आपके चरणों में. तुमसे लेकर क्या भेंट धरूं भगवान आपके चरणों में. मैं भिक्षुक हूँ तुम दाता हो संबंध बताने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. सेवा को कोई वस्तु नहीं फिर भी मेरा साहस देखो. सेवा को कोई वस्तु नहीं फिर भी मेरा साहस देखो. रो रो कर आज आंसुओं का मैं हार चढ़ाने आई हूँ. रो रो कर आज आंसुओं का मैं हार चढ़ाने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. वाणी में तनिक मिठास नहीं पर विनय सुनाने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में.
कुब्जेचे भगवंतांविषयीचे भाव भक्तीचे होते, दास्य भक्तीचे असे होते. तिने भगवंतांबरोबर उद्धवाची देखील योग्य पद्धतीने पूजा केली. उद्धव तिने दिलेल्या आसनाला केवळ स्पर्श करून जमिनीवरच खाली बसला. श्रीकृष्ण लोकरीतीचं अनुकरण करत लगेचच तिच्या बहुमूल्य शय्येवर जाऊन बसले. कुब्जेनी स्नान करून उटणं, रेशमी वस्त्र, अलंकार, पुष्पहार, गंध, विडा, सुधास इत्यादींनी स्वतःला खूप सजवलं. लज्जायुक्त स्मितहास्य आणि हावभाव करत विलासपूर्ण नजरेनी पाहत पाहत ती भगवंतांकडे आली. कुब्जा संकोचाने थोडीशी थबकली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला आपल्याजवळ बोलवलं, तिचा हात धरून तिला पलंगावर बसवून घेऊन ते तिच्याशी रममाण झाले. तिने आपली सर्व व्यथा नाहीशी करून घेतली. कुब्जेनी प्रथम भेटीत भगवंतांना सुगंधी उटणं दिलेलं होतं, तेवढ्या पोटीस तिला मोक्ष देण्यासाठी समर्थ आणि प्राप्त करण्यास देखील कठीण अशा भगवंतत्वाची आणि भगवंतांची प्राप्ती होण्याची वेळ आलेली होती. मात्र तिने मागितलं की हे प्रियतमा, आपण काही दिवस इथंच राहून माझ्याबरोबर रमावं, कारण हे कमल नयना माझ्याच्यानी आता आपली संगत सोडवत नाही. श्रीकृष्णांनी तिच्या म्हणण्याला मान देऊन वस्त्रालंकारांनी तिची संभावना केली आणि तिला इच्छिलेला वर देऊन उद्धवांबरोबर ते आपल्या संपन्न घरी परत आले. शुकदेव या ठिकाणी असं म्हणतात की आराधना करण्यासाठी देखील अत्यंत कठीण अशा देवाधिदेव विष्णूंना प्रसन्न करून घेऊन कुब्जेनी त्यांना तुच्छ विषय सुख मागितलं. हा एक प्रकारे कुब्जेचा मूर्खपणाच होय असं शुकदेव म्हणतात. कुब्जा के रंग में रास रसे राधा गुण गाई बो छोड़ दियो असं जरी संतांनी म्हटलेलं असलं आणि कुब्जेबरोबर भगवान श्रीकृष्ण रममाण झाले असं जरी दिसत असलं तरी देखील राधाचं राधेचं स्थान, आराधना करणाऱ्या अशा भक्ताचं स्थान आणि कुब्जेचं स्थान याच्यामध्ये संतांनी निश्चितच फरक केला. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण बलराम उद्धवांसह अक्रूराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्याकडून काही काम करून घेण्यासाठी म्हणून अक्रूराच्या घरी गेले, कारण मथुरेमध्ये घेऊन आल्याबरोबर अक्रूरांनी भगवंतांना विनंती केलेली होती की तुम्ही माझ्या घरी चलावं. अक्रूरांनी पाहिलं की हे दोघं पुरुषोत्तम येत आहेत, तो तातडीने उठून सामोरा गेला. आनंदाने त्यांनी भगवंतांचं स्वागत केलं, भगवंतांना आलिंगन दिलं. त्या दोघांनाही अक्रूराने नमस्कार केला. अक्रूराने श्रीकृष्ण, बलराम आणि उद्धव या तिघांनाही नमस्कार केला. सर्वजण आसनावर बसले. त्यानंतर अक्रूरांनी त्यांची विधिवत पूजा केली. त्यांनी भगवंतांचं चरणोदक मस्तकी धारण केलं, मस्तक लवून भगवंतांना नमस्कार केला आणि त्यांचे चरण आपल्या मांडीवर घेऊन अक्रूर तो ते चेपू लागला आणि म्हणू लागला की तुम्ही पापी कंसाला त्याच्या अनुयायांसकट मारलं, हे फार छान झालं. त्याला मारून आपण दोघाही बंधूंनी यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे, यदुवंश आपण समृद्ध केलेला आहे. आपण दोघे निश्चितच जगाचे कारण आणि जगत स्वरूप आदिपुरुष आहात. अक्रूर भगवंतांची स्तुती करायला लागला. तो म्हणायला लागला की आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या जगताचं कारण नाही की कार्य नाही. हे परमात्मन आपण निर्माण केलेल्या या विश्वामध्ये आपल्या शक्तीसह आपण प्रवेश केलेला आहे. म्हणून ज्या ज्या वस्तू पाहिल्या ऐकल्या जातात त्या त्यांच्या रूपाने आपलाच प्रत्यय येत असतो. पृथ्वी आणि सर्व महाभूतांपासून स्थावर जंगम शरीर बनतात आणि त्या शरीरामध्ये ती सर्व महाभूत वेगवेगळ्या रूपांमध्ये अनुभवाला देखील येतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या कार्यरूप विश्वामध्ये स्वेच्छेने अनेक रूपांमध्ये प्रतीत होता. आपल्या त्रिगुणांनी किंवा त्रिगुणांच्या द्वारा होणाऱ्या कर्मांनी आपण बंधनात पडत नाही. आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात. हे प्रभो, स्थूल देह सूक्ष्म देह अशा प्रकारच्या उपाधी आत्म्याला नसल्यामुळं त्याला जन्म मृत्यू नाही. आत्म्यापेक्षा दुसरा कोणताही पदार्थ नाही. म्हणून आत्मस्वरूप अशा आपल्याला बंधन किंवा मोक्ष देखील नाही. तरी देखील आत्म्याविषयी बंध मोक्षाची जी कल्पना केली जाते ती केवळ आम्ही आमच्या अविवेकानी करत असतो. आपण जगाच्या कल्याणासाठी हा सनातन वेद मार्ग प्रकट केला आहे. या मार्गाची जेव्हा जेव्हा नास्तिक वृत्तीच्या दुष्टांकडून पायमल्ली होते तेव्हा तेव्हा आपण शुद्ध सत्वमय शरीर धारण करता असं म्हणून अक्रूर भगवंतांची स्तुती करायला लागला.
जय हो जनार्दना, जय हो जनार्दना, जय हो गोपालना,
जय हो गोपालना,
जय हो गोपालना,
जय हो गोपालना,
जय हो नारायण, जय हो नारायण, जय हो जनार्दना, जय हो जनार्दना, जय हो निरंजना, जय हो निरंजना, जय हो गोपालना, जय हो नारायणा, जय हो जनार्दना, जय हो जनार्दना, जय हो निरंजना, जय हो निरंजना, जय हो निरंजना,
अक्रूर स्तुती करू लागला की आपण जगद्गुरु आहात, आपण आज आमच्या घरी आला आहात, आज आमचं घर धन्य झालं, आमच्या भाग्याला आज सीमा उरली नाही. हे प्रभो, आपण भक्तप्रिय स्पष्ट वक्ते, अकारण हितचिंतक आणि कृतज्ञ आहात. आपण आपले भजन करणाऱ्या भक्तांच्या सर्व अभिलाषा पूर्ण करता, एवढंच नव्हे तर स्वतःलाही आपण देऊन टाकता. तरी देखील आपल्यामध्ये कमी जास्तपणा उत्पन्न होत नाही, अशा तुम्हाला सोडून कोणता बुद्धिमान मनुष्य दुसऱ्या कोणाला शरण जाईल? मोठमोठे योगी देवराज सुद्धा आपलं स्वरूप जाणू शकत नाहीत. आम्हाला आपलं साक्षात दर्शन झालं ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. आम्ही मोहरूपी दोरीनी बांधले गेलेले आहोत, पण आमचं बांधलं जाणं हा आपल्याच मायेचा खेळ आहे. कृपा करून आपण आमची ही बंधनं तोडून टाका. त्याच्यावर श्रीकृष्ण अक्रूरांना म्हणतात की काका, आपण आमचे हितोपदेशक चुलते आणि आदरणीय कुलबांधव आहात, आम्ही आपल्याला मुलासारखे आहोत, आपणच आमचं रक्षण पालन करून आमच्यावर कृपा करावी. जे आपलं कल्याण इच्छितात त्यांनी आपल्यासारख्या परमपूजनीय आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे. संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ, कारण देवता स्वार्थी असतात, संतांच्या ठिकाणी स्वार्थ नसतो. तुमच्या ठिकाणी कोणताही स्वार्थ नाही. आपण आमच्या हितचिंतकांमध्ये श्रेष्ठ आहात, म्हणून आपण पांडवांचं हित करण्यासाठी, तसंच पांडवांची खुशाली जाणून घेण्यासाठी म्हणून हस्तिनापूरला जावं. भगवान बोलू लागले की आम्ही ऐकलेलं आहे की पांडूंच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर इत्यादी पांडव अत्यंत दुःखी झालेले होते. धृतराष्ट्रांनी आता त्यांना राजधानीत परत आणलेलं असून ते हस्तिनापुरातच राहतात. धृतराष्ट्र एकतर अंध आहे आणि मनानी कणखर नाही. दुष्टपुत्रांच्या अधीन झाल्यामुळं तो भावाच्या मुलांशी आपल्या पुत्रांसारखा व्यवहार खात्रीने करत नसेल, म्हणून आपण तिथं जावं. आणि पांडवांची आणि कुंतीची स्थिती चांगली आहे की वाईट हे जाणून घ्यावं. आणि हे समजताच आपल्या त्या आप्तांना सुख कसं मिळेल ते आपण पाहू. भगवान श्रीकृष्ण अक्रूराला असं सांगून बलराम आणि उद्धव यांच्यासह घरी परतले. भगवंतांचं जे कार्य आहे त्या कार्याला हळूहळू हात घालायला भगवंतांनी प्रारंभ केलेला होता. कंस वधानंतर विशेषत्वानी काही गुण त्यांच्या ठिकाणी प्रगट झालेले होते. ते राष्ट्र उभारणी करता समाजाची उत्तम व्यवस्था टिकवण्यासाठी म्हणून अतिशय उपयुक्त असे सज्जनांना वाटत होते. पहिली गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी सत्ताभिलाषा नव्हती हे सर्वांना स्पष्ट झालेलं होतं. कारण त्यांनी कंसाच्या वधानंतर विजेत्याचं राज्य असा अलिखित नियम बाजूला सारलेला होता. सर्वसाधारणपणाने विजेता हा साम्राज्य कोलमडून पडल्यानंतर राज्यावर बसतो, त्याच्या सिंहासन स्वाधीन असतं, त्याला आडकाठी करणारा कोणीही नसतो. या ठिकाणी तर भगवंतांना जनता अनुकूल होती, जनतेचं उदंड प्रेम देखील त्यांना लाभलेलं होतं आणि स्वतः राजा उग्रसेनानी त्यांना राज्य स्वीकारण्याची विनंती देखील केलेली होती. भगवंतांनी ध्येयनिष्ठ आणि आत्मत्यागाचा एक प्रकारे आदर्श घालून दिलेला होता. या निमित्ताने राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी आणि धर्मकारणासाठी आवश्यक असे कितीतरी गुण भगवंतांच्या व्यक्तिमत्वामध्ये ठळकपणाने प्रगट झाले. मुख्यतः निर्भयता, अत्यंत स्थिर चित्तता, प्रचंड पराक्रम, योग्य वेळ येईपर्यंत शांत राहणे आणि योग्य वेळीच उठाव करणे. आपण जे काही करू त्याला सामाजिक अधिष्ठान कसं लाभेल याचा सम्यक विचार करून मगच कृती करणं. निर्लेप वृत्ती, सर्व समाजाचं हित व्हावं अशी विलक्षण सामाजिक दृष्टी आणि स्वार्थ रहितता भगवंतांच्या ठिकाणी दिसून येत होती. त्यामुळं मथुरेतलं जे राज्य होतं ते त्यांच्या संरक्षणामध्ये अतिशय सुरक्षित होतं आणि त्यांनी आपल्या जीवित कार्याच्या दृष्टीने चाचपणी करायला अक्रूराला हस्तिनापूरला पाठवण्याचा निर्णय करून सुरुवात केली. शुकाचार्य म्हणतात की अक्रूर पुरुवंशी राजांच्या कीर्तीने मंडित असलेल्या हस्तिनापुराला त्यानंतर गेला. तिथं तो धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, बाल्हिकाचा पुत्र सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव, कौरव आणि इष्टमित्र सर्वांना भेटला. सर्व संबंधितांची त्यांनी आस्थेवाईकपणे भेट घेतली. तो तिथल्या जनतेमध्ये मिसळला. तिथल्या सुरुदांनी अक्रूराला मथुरावासी स्वजनांची खुशाली विचारली तेव्हा अक्रूरानी सर्वांची खुशाली उत्तम रीतीने सांगितली आणि तिथली ख्याली खुशाली देखील कशी आहे याची चौकशी करायला प्रारंभ केला. एवढंच नाही तर धृतराष्ट्राचं पांडवांबरोबरचं वर्तन जाणून घेण्यासाठी काही महिने अक्रूर हस्तिनापुरात राहिला. धुरंधर राजकारणी असं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आपल्या समोर यायला या प्रसंगाने सुरुवात होते आहे. त्याच्या लक्षात आलं की आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचं धाडस धृतराष्ट्रामध्ये नाही. आणि धृतराष्ट्र शकुनी सारख्या दुष्टाच्या सल्ला मसलतीने राज्यकारभार करतो आहे. धृतराष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र, पांडवांचा प्रभाव, त्यांचं शस्त्र कौशल्य, त्यांचं सामर्थ्य, शौर्य, विनय, सत्वशीलता असे गुण पाहून त्यांचा द्वेष करू लागलेले आहेत. अक्रूराच्या लक्षात आलं की मात्र प्रजा पांडवांवरच जास्त प्रेम करते आहे आणि प्रजेचं हे प्रेम धृतराष्ट्राच्या मुलांना सहन होत नाहीये. त्यांनी आतापर्यंत पांडवांवर विषप्रयोग अशा प्रकारचे अत्याचार देखील केलेले आहेत. कुंती आणि विदुरांनी अक्रूराला सर्व काही सांगितलं. अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला तेव्हा ती आपल्या भावाजवळ जाऊन बसली. अक्रूराची कुंती ही चुलत बहीण होती. भगवान श्रीकृष्णांचे वडील वसुदेव यांची कुंती ही सख्खी बहीण होती. जन्मानंतर कुंतीभोज राजाला ती दत्तक म्हणून दिली गेली होती. अक्रूराला पाहून कुंतीच्या मनात आपल्या माहेराची आठवण जागी झाली. तिचे डोळे अश्रूंनी वाहू लागले. ती म्हणाली की दादा, माझे आई वडील भाऊ बहिणी पुतणे इतर नातलग स्त्रिया मैत्रिणी माझी कधी आठवण काढतात करे. माझा भाचा भक्त वत्सल आणि शरण आलेल्यांचं रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलराम यांना माझ्या मुलांची म्हणजे त्यांच्या आत्मेभावांची कधीतरी आठवण येते का? मी शत्रूंच्या गराड्यात सापडल्यासारखी झालेली आहे. मी शोकाकुल आहे. श्रीकृष्ण कधी इथं येऊन माझं आणि माझ्या अनाथ बालकांचं सांत्वन करील काय? असं म्हणून कुंती श्रीकृष्णांचा एक प्रकारे धावा करायला लागली. ती म्हणायला लागली की हे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णा, तू महायोगी आहेस, विश्वात्मा आहेस, तू सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस. हे गोविंदा, आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आलेली आहे, तू माझं रक्षण कर. हे जग मृत्यूनी व्याप्त आहे आणि तुझं चरण मोक्ष देणारे असे आहेत. जे लोक या जगाला भ्यालेले आहेत त्यांच्यासाठी शरण जाण्याला तुझ्या चरणांव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही आश्रय नाही. हे श्रीकृष्णा, तू परमशुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस. सर्व योगांचा स्वामी असून तू स्वतः योगसुधा आहेस. तुला मी शरण आले आहे, तू माझं रक्षण कर. असं म्हणून भक्त हृदय कुंती भक्ती प्रेमाने भगवंतांना हका मारू लागली.
गोविंद नारायणा गोपाल नारायणा गोविंद नारायणा गोपाल नारायणा गोविंद नारायणा गोपाल नारायणा गोविंद नारायणा गोपाल गोविंद गोविंद नारायणा गोविंद गोविंद नारायणा गोपाल गोपाल नारायणा गोपाल गोपाल नारायणा हरि गोविंद गोपाल नारायणा
हरि गोविंद गोपाल नारायणा
हरि गोविंद गोपाल नारायण
हरि गोविंद गोपाल
गोविंद नारायण गोपाल नारायण
गोविंद नारायण
गोपाल नारायण गोविंद गोविंद नारायण गोपाल गोपाल नारायण गोपाल गोपाल नारायण हरि गोविंद गोपाल नारायण हरि गोविंद गोपाल नारायण गोविंद नारायण गोपाल नारायण
शुकाचार्य परीक्षिताला सांगतायत की तुझी पणजी कुंती अशा प्रकारे स्वजनांचं आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन भगवंतांना टाहो फोडून हाक मारून रडायला लागली. अक्रूर आणि कीर्तिमान विदुर हे दोघंही सुख दुःखाला समदृष्टीने पाहणारे होते. त्यांनी कुंतीला तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचं स्मरण करून देऊन तिचं सांत्वन केलं. अक्रूर मथुरेला जाण्यासाठी जेव्हा निघाला तेव्हा त्यांनी परत एकदा राजा धृतराष्ट्राची भेट घेतली. मात्र यावेळची त्याची भेट ही विशेष स्वरूपाची भेट होती. आतापर्यंत तो पाहुणा म्हणून नातलग म्हणून सुहृद म्हणून तिथे आलेला होता. मात्र आता अक्रूरानी सौम्यपणानी पण एक प्रकारे दूताचं कर्तव्य खणखणीतपणानी बजावलं. धृतराष्ट्र आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवांशी त्यांचं वर्तन पुत्रांप्रमाणे नव्हतं. अक्रूरांनी सर्वांसमक्ष श्रीकृष्णांचा मित्रत्वाचा संदेश त्याला सांगितला. इथं लक्षात घ्यायला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण वयानी अत्यंत लहान असून धृतराष्ट्र कितीतरी ज्येष्ठ होते. कुंती कितीतरी ज्येष्ठ होती पण हा भगवंत आहे अशा भावानी कुंती भगवंतांना भगवान श्रीकृष्णांना हाक मारू लागलेली होती. तसं धृतराष्ट्रासारख्या सम्राटाला देखील भगवान श्रीकृष्णांचा संदेश एवढी इतपत श्रीकृष्णांची महती निर्माण झालेली होती. धृतराष्ट्र देखील ते नाकारू शकत नव्हता. वरकर्णी हा जरी मित्रत्वाचा संदेश होता तरी देखील तशा प्रकारे धृतराष्ट्राला अक्रूरानी भगवान श्रीकृष्णांच्या मार्फत पहिला इशारा या निमित्ताने दिला. अक्रूर म्हणाला की कुरूंची कीर्ती वाढवणारे विचित्र वीर्य पुत्र महाराज धृतराष्ट्र आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसलेले आहात. आपण धर्मानुसार पृथ्वीचं पालन करावं. सदाचरणानी प्रजेला प्रसन्न ठेवावं. स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावं. असं करण्याने आपल्याला लोकांमध्ये यश आणि परलोकामध्ये सद्गती प्राप्त होईल. अक्रूर धृतराष्ट्राला श्रीकृष्णांचा संदेश म्हणून सांगायला लागला की आपण जर याच्या विपरीत आचरण कराल तर या लोकी आपली निंदा होईल. मृत्यूनंतर आपल्याला नरकात जावं लागेल. म्हणून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशीही तुम्ही समानतेने वागा. भगवान श्रीकृष्णांच्या शौर्यामुळे अक्रूराला अशा प्रकारचा संदेश पोहोचवण्याचं सामर्थ्य दूत म्हणून प्राप्त झालेलं होतं. अक्रूर सांगायला लागला की आपल्याला माहितच आहे की या जगात कधीही कोणीही कोणाबरोबरही कायमचा राहू शकत नाही. हे राजन, हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबत देखील आहे. स्त्री पुत्रादिकांविषयी आपल्याला मी काय सांगावं. खरं म्हणजे जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. आपल्या कर्मानुसार पाप पुण्याचं फळ देखील तो एकटाच भोगत असतो. म्हणून महाराज, हा संसार म्हणजे स्वप्न, जादू किंवा मनोराज्यासारखा आहे असं तुम्ही समजा. स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवा, समत्वाने स्थिर राहा आणि शांत व्हा असं अक्रूर धृतराष्ट्राला प्रेमाने पण श्रीकृष्णांचा संदेश बजावून गेला. धृतराष्ट्र लेचापेचा नव्हता, राज्य शकट धूर्तपणाने चालवण्यासाठी समर्थ होता. या सर्व अक्रूराच्या बोलण्यातली गर्भित धमकी धृतराष्ट्राला पुरेपूर समजली. एवढंच नव्हे तर धृतराष्ट्राला श्रीकृष्णांच्या धोक्याची चाहूल या प्रसंगी प्रथम लागली. आणि अतिशय कसा राजनीतिज्ञ जसं उत्तर देतो तसं धृतराष्ट्राने अक्रूराला उत्तर दिलं. धृतराष्ट्र म्हणाला की हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय, आपण माझ्या कल्याणाचीच गोष्ट सांगता आहात हे निःसंशय आहे. पण हे साधो, आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश माझं मन चंचल असल्यामुळे माझ्या मनात स्थिर राहत नाही ही माझी अडचण आहे. धूर्त राजनीतिज्ञ जशा प्रकारे बोलेल तसं धृतराष्ट्राचं हे वचन आहे. धृतराष्ट्र म्हणायला लागला की पुत्रांची ममता माझ्या मध्ये आहे, माझं मन किंचित विषम झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या उपदेशाच्या बाबतीत देखील चमकलेली वीज जशी क्षणार्धात नाहीशी होते तशी काहीशी माझी स्थिती झालेली आहे. सर्व शक्तिमान भगवान पृथ्वीवरचा भार उतरवण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत असं मी ऐकतो. त्यांच्या विधानामध्ये कोण बदल करू शकेल, त्यांची इच्छा असेल तसं होईल, पण मी हतबल आहे असं धृतराष्ट्र म्हणू लागला. भगवंतांच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे, त्या मायेच्या द्वाराच ते जगताची निर्मिती करतात, त्याच्यात प्रवेश करतात, कर्म आणि कर्मफळाची वाटणी करतात. या जगतचक्राच्या निर्वेध चालीमध्ये त्यांच्या अचिंत्य लीला शक्ती व्यतिरिक्त दुसरं कोणतंच कारण नाही. सबब मी देखील कोणत्याही गोष्टीला जबाबदार नाही असं धृतराष्ट्र अक्रूराला सांगू लागला. त्या परमैश्वरीयशाली प्रभूंना मी नमस्कार करतो, माझं वंदन वासुदेव कृष्णांना सांगा असं धृतराष्ट्र म्हणाला. धृतराष्ट्र हा पहिला माणूस होता की ज्यांनी कृष्णाचा संभावित धोका ओळखलेला होता. भगवान श्रीकृष्णांनी तोपर्यंत यादवांची राजसत्ता मात्र विशुद्ध बनवलेली होती. राजसत्तेवर सर्व धर्मांचं विकसन होतं, तसंच राजसत्तेवरच सर्व धर्मांचं अधपतन देखील अवलंबून असतं. राजधर्म हा त्यागावर अधिष्ठित असायला पाहिजे. असं असेल तरच धर्म टिकतो. आणि त्याच्यासाठी म्हणून धर्म टिकण्यासाठी लोकांच्या हिताचं रक्षण व्हावं याकरता राजसत्तेचं शुद्धीकरण गरजेचं होतं.
भगवान श्रीकृष्णांनी यादवांची राजसत्ता स्थिरस्थावर आणि विशुद्ध झाल्यावर अवतीभवती पाहायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात ठळक लक्षात आलेल्या व्यक्ती म्हणजे जरासंध शिशुपाल आणि धृतराष्ट्र या होत्या. त्यापैकी जरासंध आणि शिशुपाल यांची त्यांना थेट माहिती होती कारण जरासंध हे कंसाचे सासरे होते. शिशुपाल हा त्यांचा मावस भाऊ होता. त्या मनाने धृतराष्ट्र हा दूर होता आणि त्यांचं वर्तमान कसं चाललेलं आहे हे जाणून घेण्याची श्रीकृष्णांना आवश्यकता वाटत होती. या तिघांच्या रूपाने धर्मस्थापनेच्या कार्याला आव्हान येऊ शकतं असं त्यांना मनोमन वाटत होतं आणि अक्रूराच्या या हस्तिनापूरच्या भेटीनंतर आपल्या पुढच्या कार्याची दिशा भगवान श्रीकृष्णांना निश्चित करता आली. धृतराष्ट्राचा अभिप्राय घेऊन जाणून आणि सगळ्या स्वजनांचा संबंधितांचा निरोप घेऊन अक्रूर मथुरेला परत आला. त्यांनी बलराम आणि कृष्णांना धृतराष्ट्राचं पांडवांशी असलेलं वर्तन सांगितलं आणि ताबडतोब भगवान श्रीकृष्णांना ज्या धोक्याची प्रथम कल्पना होती तो धोका त्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला. तो धोका म्हणजे जरासंधानी अनेक केलेली आक्रमण. भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टीने जरासंधाचा साम्राज्यवाद ही एक आपत्तीच होती. जरासंधाच्या लेखी धर्मापेक्षा बळाला अधिक महत्व होतं आणि जरासंध बळाचा वापर स्वार्थासाठी आणि भोगासाठी करत होता. त्यासाठी तो अन्याय करायला मागे पुढे पाहत नव्हता. त्या काळात पौरजन सत्ता, अमात्य सत्ता, सचिव सत्ता आणि तपस्विता तपस्वी लोकांची सत्ता यांचं राजसत्तेवर नियंत्रण असे आणि धर्मसत्तेचं या सर्वांवर नियंत्रण असे आणि या सर्वाचं ध्येय लोककल्याण हे होतं. हे जे लोककल्याण आहे ते लोकांचं लौकिक सुरक्षित राहणं आणि भरभराटीला जाणं तसंच मोक्ष प्राप्तीचा उपाय देखील त्याच्यातले जे इच्छुक आहेत त्यांना निर्वेधपणाने करता यावा अशा प्रकारे सर्व समाजव्यवस्था बसवण्याचा प्रयत्न केलेला होता. हे लोककल्याणाच्या ध्येयच जरासंधानी पायदळी तुडवलेलं होतं. जरासंधानी जुने राजवंश नष्ट करण्याचा सपाटा लावलेला होता. जे राजे त्याला शरण येत असत त्यांना त्यांनी अंकित करून घेतलेलं होतं आणि जे विरोध करत असत त्यांचा पराभव करून त्यांना बंदी बनवण्याचा घाट त्यांनी घातलेला होता. अशा प्रकारचे 86 राजे त्यांनी बंदीवान केलेले होते आणि शत राजबलींचा नरभेद करण्याची त्याची इच्छा होती. त्यांनी राजवंश जसे सोडले नव्हते तसे धार्मिक देखील सोडलेले नव्हते आणि त्याच्या या कार्यामध्ये कंस आणि शिशुपाल ही दोन मंडळी फार मोठा सहभाग घेत होती. त्याच्यातल्या कंसांचा भगवंतांनी विनाश केलेला होता. कंस वध झाल्यानंतर संपूर्ण पृथ्वी यादवरहित करण्याचा असा विडा जरासंधाने उचलला. अस्ती आणि प्राप्ती अशा दोन कंसाच्या राण्या होत्या. आपल्या पतीच्या मृत्यूनी दुःखी झालेल्या त्या राण्या आपल्या वडिलांच्या घरी गेल्या. मगधराज जरासंध हे त्यांचे वडील होते. त्यांनी दुःखी अंतकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचं कारण सांगितलं. ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख तर झालंच पण त्यांनी जंगी युद्धाची तयारी केली. 23 औक्षहिणी सैन्यासह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्यांनी सर्व बाजूने वेढा घातला. भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार उतरवण्यासाठीच मनुष्यावतार धारण केलेला होता. त्यांनी विचार केला की आपले मांडलिक असलेल्या सर्व राजांच्या पायदळ घोडदळ रथी हत्तींनी युक्त अशा अनेक औक्षहिणी सेना एकत्र करून आपल्यावर चाल करून आलेले आहेत. हे सर्व जरासंधाला मिळालेले आहेत, यांचा संहार आपण करावा, पण जरासंधाचा मात्र संहार करायचा नाही असं युद्धाचं धोरण भगवान श्रीकृष्णांनी ठरवलं आणि बलरामांना समजावून सांगितलं. आशा करता की पराभूत होऊन जरासंध परत जाईल आणि परत पुष्कळशी सेना घेऊन येईल, तेही दुष्टांची सेना असल्यामुळं त्यांचा देखील आपण निपात करू. श्रीकृष्ण असा विचार करत होते तोपर्यंत दोन तेजस्वी रथ आकाशातून युद्धाच्या साठी मत म्हणून भगवान श्रीकृष्णांना प्राप्त झाले. भगवंतांनी पाहिलं की त्यांची सगळी विष्णूंची दिव्य आयुध आणि सनातन अशी सर्व शस्त्र यांनी सज्ज होऊन रथ आलेले आहेत. बलरामांना ते म्हणाले की या रथावर आपण चढूया, आपली आवडती आयुध आपल्याजवळ आलेली आहेत, आपण रथावर आरूढ होऊन शत्रुसेनेचा संहार करूया. दारुक सारथी असलेल्या रथावर स्वतः श्रीकृष्ण बसले. नगराच्या बाहेर आल्यावर त्यांनी आपला पांचजन्य वाजवला. जरासंधांनी या दोघांना आणि त्यांच्या सेनेला सर्व बाजूनी इतकं वेढून घेतलं की ते दिसेनासे झाले. श्रीकृष्णांनी आपल्या शारंग धनुष्याचा टणत्कार केला. शारंग पाणी हे नाव ज्या धनुष्यामुळं त्यांना प्राप्त झालं ते धनुष्य ते चालवू लागले आणि इतका मोठा जनसंहार श्रीकृष्णांनी केला. तसंच बलरामांनी देखील मुसळाच्या प्रहाराने खूप मोठा नरसंहार केला. ती सर्व सेना या दोन वसुदेव पुत्रांनी नष्ट करून टाकली. बलरामांनी तरी देखील महाबली जरासंधाला पकडलं. ते त्याला बांधत होते, पण याला सोडून द्यावं आणि यांनी अजून सेनेला आणावं असं ठरलेलं धोरण लक्षात घेऊन श्रीकृष्णांनी बलरामांना अडवलं. जरासंधाला उपेक्षा करून सोडून देण्यात आलं. अशा प्रकारच्या 17 स्वाऱ्या जरासंधाने भगवान श्रीकृष्णांच्या मथुरेवर केल्या. प्रत्येक वेळेला जरासंधाचा पराजय होत असे, प्रत्येक वेळेला मथुरावासी भयमुक्त होत असत, प्रत्येक वेळेला नगरात प्रवेश करताना शंख भेरी तुतारी वीणा बासरी अशा प्रकारची मंगल वाद्य वाजत असत, प्रत्येक वेळेला रस्त्यांवर चंद्रे सडे घातले जात असत, नागरिक आनंदोत्सव साजरा करत असत, ब्राह्मण वेदघोष करत असत, अशा प्रकारे 17 वेळेला दर वेळेला फार मोठ्या सेनेचा निपात केल्यानंतर 18 वेळेला जरासंधानी जेव्हा परत स्वारी केली तेव्हा नारदांनी पाठवलेला वीर कालयवन हा हा जरासंधाबरोबर आहे असं श्रीकृष्णांच्या लक्षात आलं. त्यांनी विचार केला की आपण जरासंध आणि कालयवन या दोघांशीही लढताना बलवान जरासंध जर मथुरावासियांच्या पर्यंत येऊन पोचला तर तो नगरात फार धुमाकूळ घालेल, सगळा विध्वंस करून टाकेल. म्हणून आपण अशा ठिकाणी एक नगर बांधू की ज्या ठिकाणी जरासंधच काय कोणीही शत्रू प्रवेश करू शकणार नाही, आपल्या बांधवांना आपण तिथं पोचून मग यांच्याशी लढू. श्रीकृष्णांनी समुद्राच्या आत सामान्यपणे मनुष्याला जायला कठीण असं एक नगर बसवलं, त्या नगरीचं नाव द्वारका असं ठेवलं गेलं. वास्तुशास्त्रानुसार तिथं सडका, चौक, व्यापारी पेठा यांची रचना होती. चारही वर्णाचे लोक तिथं राहणार होते. यादव प्रमुखांचे महाल देखील तिथं उठून दिसत होते. इंद्रानी पाठवलेला पारिजात वृक्ष आणि सुधर्मा सभा तिथं भरणार होती. आपल्या योग मायेनी श्रीकृष्णांनी सर्व संबंधितांना द्वारकेमध्ये नेऊन पोचवलं. त्याच योग मायेचा त्यांच्या जन्मापासून सतत उल्लेख होतो आहे. हे सर्व भगवंतांनी केलं. उरलेल्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरापुरीमध्ये ठेवून घेतलं आणि त्यांच्या सल्ल्यांनी गळ्यामध्ये कमळाची माळ घालून हातात कोणतंही शस्त्र न घेता निशस्त्र असे स्वतः नगराच्या प्रमुख दरवाजापासून ते कालयवनाला तोंड देण्यासाठी म्हणून बाहेर पडले. भगवंतांनी यथाकाल कालयवनाचं भस्म करवलं. जरासंधाचा देखील जरासंधापासून देखील आपल्या स्वतःचा बचाव केला. पण या सगळ्या कथा आपण यथाक्रम पाहू. ओम नमो भगवते वासुदेवाय हे आचार्य रचित स्तोत्र आता आपण ऐकूया आणि आपल्या आजच्या प्रवचनाचा तिथंच समारोप होईल. हरी
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोविंदं गोकुलानंदं गोपालं गोपीवल्लभं. गोविंदं गोकुलानंदं गोपालं गोपीवल्लभं. गोवर्धनौ धरं धीरं गोवर्धनौ धरं धीरं. तं वन्दे गोमती प्रियं. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं. नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं. नृसिंह नागनाथं च तं वन्दे नरकान्तकम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं. पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं. परमेश्वरम् ओम नमो भगवते वासुदेवाय दामोदरम् विद्यास्नेहम् दयालुम् दीननायकम् दामोदरम् विद्यास्नेहम् दयालुम् दीननायकम् दैत्यारिन् देवदेवेशम् तं वन्दे देवकी सुतम् ओम नमो भगवते वासुदेवाय मुरारिम माधवम मध्यम मुकुंदम मुष्टिमर्दनम मुरारिम माधवम मध्यम मुकुंदम मुष्टिमर्दनम मुञ्जकेशं महाबाहुं तं वन्दे मधुसूदनम् ॐ नमो भगवते वासुदेवाय भूधरं भुवनानन्दं भूतेशं भूतनायकं भूधरं भुवनानन्दं भूतेशं भूतनायकं भावनैकं भुजङ्गेशं तं वन्दे भवनाशनम् ॐ नमो भगवते वासुदेवाय चतुर्भुजं चिदानन्दं चाणूरमल्लमर्दनम् चतुर्भुजं चिदानन्दं चाणूरमल्लमर्दनम् चराचरगतं देवं तं वन्दे चक्रपाणिनम् ॐ नमो भगवते वासुदेवाय योगीश्वरं यज्ञपतिं यशोदानन्ददायकम् योगीश्वरं यज्ञपतिं यशोदानन्ददायकम् यमुनाजलकल्लोलम् तं वन्दे यदुनायकम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर।